आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत प्रधानमंत्री भाग घेणार। निलगिरी प्रकारातील तारागिरी युद्धनौका काल भारतीय नौदलाकडे सुपूर्द। केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक। श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा 69 पोहोचला असून 34 जण अजूनही बेपत्ता। श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताची ऑपरेशन सागर बंधू मोहीम। आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांचं निधन। छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आणि उद्या उपस्थित राहणार आहेत। परिषदेच्या विविध सत्रांचे अध्यक्षस्थान ते भूषवतील, तसंच विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलीस पदकं विजेत्यांना प्रदान करतील। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल झालं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डीजीपी आणि आयजीपी परिषद देशांच्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी प्रमुख व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, असं यावेळी गृहमंत्री म्हणाले। पुढील परिषदेपूर्वी देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल अशी ग्वाही शाह यांनी दिली। निलगिरी प्रकारातील तारागिरी युद्धनौका काल भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली। माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड कंपनीनं तयार केलेली ही भारतीय बनावटीची तिसरी युद्धनौका आहे। वॉरशिप डिझाईन ब्युरोने या जहाजाची रचना केली आहे आणि मुंबईच्या वॉरशिप ओव्हरसीईंग टीमच्या देखरेखीत ते तयार झाले आहे। भारतीय नौदलाच्या ताफ्यात 33 अखंड सेवा दिलेल्या आयएनएस तारागिरीचेच हे पुनर्निर्माण आहे। आयएनएस तारागिरी हे जहाज 16 मे 1980 ते 27 जून 2013 या कालावधीत नौदलाचा भाग होते। 2026-27 आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओच्या परिषदेवर भारताची पुन्हा निवड झाली आहे। काल लंडन इथं झालेल्या आयएमओ असेंब्लीच्या 34व्या सत्रादरम्यान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या। आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक सहभाग असलेल्या 10 देशांच्या श्रेणीमध्ये भारताला सर्वाधिक म्हणजे 169 वैध मतांपैकी 154 मते मिळाली। केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याबद्दलचा आनंद व्यक्त केला। हा भारताच्या सागरी क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भारताला मिळालेली सर्वाधिक मतं ही जागतिक सागरी वाहतूक क्षेत्रामध्ये भारताच्या रचनात्मक नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दृढ विश्वास दर्शवत असून हा निकाल म्हणजे भारत सरकारच्या शाश्वत सुधारणा आणि सागरी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केलेल्या भविष्यकालीन उपक्रमांना सर्वमान्यता असल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे। एअरबस कंपनीच्या A320 मालिकेतल्या विमानांमध्ये सौर किरणोत्सर्गाच्या संभाव्य धोक्याची समस्या निर्माण झाली आहे। यामुळे उड्डाणांच्या नियंत्रणासंबंधीच्या डेटावर परिणाम होऊ शकतो। यामुळे एअरबसच्या सॉफ्टवेअरचे तात्काळ अद्ययावतीकरण करण्यात येत आहे। या प्रकारच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर एअरबसनं हा आदेश जारी केला। देशात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं एअरबस A320 प्रकारातल्या सर्व विमानांचे उड्डाण रोखण्याचे आदेश तात्काळ लागू केले आहेत। भारतातील अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर याचा परिणाम होणार आहे। प्रवाशांनी त्यांच्या उड्डाणविषयीची अद्ययावत माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर तपासावी, असं आवाहन विमान कंपन्यांनी केलं आहे। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उद्या हरियाणात कुरुक्षेत्र इथं भेट देणार आहेत। कुरुक्षेत्र इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 20व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील। आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित अखिल भारतीय देवस्थान संमेलनाला देखील ते उपस्थित राहतील। केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक झाली आहे। ते 1990 तुकडीतले अधिकारी असून यापूर्वी त्यांनी महसूल गुप्तवार्ता संचालनालयात विविध पदांवर काम केलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने चतुर्वेदी यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव मंजूर केला। सध्याचे अध्यक्ष संजय अग्रवाल उद्या सेवानिवृत्त होणार असून चतुर्वेदी त्यांचा कार्यभार घेतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमधल्या मृतांचा आकडा 69 पोहोचला असून 34 जण अजूनही बेपत्ता आहेत. तिथल्या 2 लाखांपेक्षा जास्त जणांना या वादळाचा फटका बसला असून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या भागात 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. परिणामी पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे या क्षेत्रातील वाहतूक, वीज पुरवठा, अत्यावश्यक सेवा बाधित झाल्या आहेत. दरम्यान वादळग्रस्त श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागरबंधू ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वैद्यकीय मदतीचा 80 टन साठा घेऊन एक विशेष विमान श्रीलंकेला पोहोचलं तर त्याआधी INS विक्रांत आणि INS उदयगिरी या भारतीय युद्धनौकांनी श्रीलंकेला मदत साहित्य पोहोचवलं. भारतानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 80 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 2 शोध आणि बचाव पथकं श्रीलंकेला पाठवली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या नुकसानीबद्दल शोक व्यक्त केला असून श्रीलंकेला सहकार्य करण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. आता हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या उत्तरेला वायव्येकडे सरकत असून यामुळे जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाराचा इशाराही दिला गेला आहे. दीत्वा हा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात नैऋत्येच्या दिशेने ताशी 8 किलोमीटर वेगानं पुढे सरकत आहे. उद्या पहाटेपर्यंत ते उत्तरेकडे सरकून तामिळनाडूचा उत्तर भाग, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागाजवळ पोहोचेल अशी शक्यता आहे. दरम्यान या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडूतल्या हवाई आणि रेल्वे सेवा बाधित झाल्याचं वृत्त आहे, मात्र जीवितहानी झालेली नाही. तामिळनाडूचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री थिरू रामचंद्रन यांनी सांगितलं, बाधित शेती, बोटी आणि इतर वित्तहानीचे पंचनामे वादळ ओसरल्यावर केले जातील. नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल एका रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली. ऐकूया त्याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
पणजीमध्ये गेले 9 दिवस चाललेला सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरला. दिग्दर्शक ऍश मेफेअर दिग्दर्शित व्हिएतनामच्या स्किन ऑफ यूथ या चित्रपटानं या महोत्सवाचा मुकुटमणी असलेला सुवर्णमयूर पुरस्कार आपल्या नावे केला. गोंधळ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्यमयूर पुरस्कार आपल्या नावे केला. अभिनयाच्या श्रेणीत कोलंबियन अभिनेता उबेमर रियोस यांना अ पोएटमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या तर स्लोवेनियन चित्रपट लिटल ट्रबल गर्ल्समधील भूमिकेसाठी जारा सोफिया ओस्टान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवलं गेलं. माय फादर शॅडो या नायजेरियन चित्रपटानं विशेष ज्युरी पुरस्कार मिळवला तर सेफाऊस या नॉर्वेजियन चित्रपटानं प्रतिष्ठेचं ICFT युनेस्को गांधी पदक आपल्या नावे केलं. OTT व्यासपीठांअंतर्गत बंडिश बँडिट सीझन 2 ही सर्वोत्कृष्ट वेबमालिका ठरली तर भारतीय चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक म्हणून केसरी चॅप्टर 2 दिग्दर्शक करण सिंग त्यागी यांची निवड झाली. या समारोप सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं ते चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल सुपरस्टार रजनीकांत यांचा झालेला गौरव. आपल्याला 100 वर्षांनंतरही अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला यायला आवडेल अशी भावना रजनीकांत यांनी यावेळी व्यक्त केली. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह सिने आणि कला क्षेत्रातील असंख्य भारतीय कलाकारांना या महोत्सवात स्मरणांजली वाहिली गेली. याशिवाय सोहळ्याच्या प्रारंभीचा दिव्यांग व्यक्तींचा कलाविष्कार आणि इतर सादरीकरणं ही सिने रसिकांसाठी पर्वणीच ठरली. एकूणात हा सोहळा भारतीय चित्रपटसृष्टीतील कला आणि तंत्रज्ञानाचा गौरव करणारा आणि त्याचवेळी सिने जगताच्या नव्या वाटचालीची उमेद जागवणारा ठरला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांचं काल रात्री कानपूरमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातल्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहखात्याचं राज्यमंत्रीपद तसंच कोळसा विभागाचं मंत्रीपद भूषवलं होतं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जायस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत प्रधानमंत्री भाग घेणार. निलगिरी प्रकारातील तारागिरी युद्धनौका काल भारतीय नौदलाकडे सुपूर्द. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक. श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा 69 पोहोचला असून 34 जण अजूनही बेपत्ता. श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताची ऑपरेशन सागर बंधू मोहीम. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.